सेतु बांधा रे सागरी, सेतु बांधा रे सागरी। हे गीत उच्च स्वरानं गात गात वानरांनी समुद्रावर 23 योजन लांबीचा पूल बांधून टाकला। राम सुग्रीवांची अब्जावधी सेना मोठमोठ्यानं गर्जना करीत समुद्र पार होऊ लागली। सिद्ध चारण महर्षी आणि वर्तमान देवता यांनी श्रीरामांचं मनःपूर्वक अभिष्ट चिंतलं। श्रीरामांच्या सेनेच्या बलावबलाची कल्पना यावी म्हणून रावणानं आपले दूत रामसैन्यामध्ये धाडले। त्या दूतांनी रामसेनेच्या अचाट बलाची योग्य कल्पना रावणाला दिली। एवढंच नव्हे तर श्वेतप्रासादाच्या शोधावरून रावणानं तो सेनासागर प्रत्यक्ष अवलोकनही केलं। प्रत्येक वीराचं बल दूतमुखानं श्रवण केलं आणि तरीही आपल्या मंत्र्यांना बोलावून युद्धारंभाच्याच सूचना दिल्या। रावणाचा धाकटा भाऊ विभीषण तत्पूर्वीच श्रीरामांच्या सत्पक्षाला येऊन मिळाला होता। कपटी आणि अनितिप्रिय रावणानं विद्युज्जव नामक एका राक्षसाकडून श्रीरामांचं एक मायावी शिर करवून घेतलं आणि तो अशोकवनामध्ये गेला। छदमीपणानं हसत तो सीतेला म्हणाला, सीते, ज्या रामासाठी तू माझ्या विनवण्यांचा आजवर हट्टानं धिक्कार करीत आलीस त्या रामाचा वध झाला। हे पहा, प्रहस्त नामक माझ्या सेनापतीनं निजिला ठिकाणीच रामाचं शिर छेदून आणलं आहे। सर्व वानर सेना भयभीत झाली आहे। हे तुझ्या रामाचं धनुष्य आणि हे त्याचं धडावेगळं मस्तक। अगदी तंतोतंत रामांच्या शिरासारखं ते शिर पाहून सीतेच्या शोकाला सीमा राहिल्या नाही। हृदय द्रावक आक्रोश करीत ती म्हणू लागली,
कायिकते काय पाहते काय अवस्था रघुवरा बोलत कानाई रघुवरा बोलत कानाई जाए आदि मरण पति हे कैसे खड़े दैवच अंती तुटुल खड़ग से माझावर पड़े पुण्य हीन का धरल्या लोकी कौशल गणिते का सर्वथैव चुकनी अभागिनी ही कशी अचानक सर्वसामुकली धुळीत निजले पुरुषो झाल झाली सृष्टी सुन्न दिशादाही रघुवरा बोलत कानाही रघुवरा बोलत कानाही धनु हे ओळखिले पण कुठे महाबाहू श्याम वर्ण की मूर्त पुन्हा मी कुठे कधी पाहू नयन चाहले रडून कोरळे अंगाची लाही रघुवरा बोलत कानाही रघुवरा बोलत काना समयी शपथ दिली ती विसरला तसखया पुशिल्या वाचून स्वर्गी गेला सोडनिया चाया ऐकले जनक नंदिनी आर्त तुम्हा बाही रघुवरा बोलत कानाही रघुवरा बोलत रघुकुल तिलका तुम्ही भेटला पितराना स्वर्गी पर क्या हाती सजीव पुरली अर्धांगी मागी रघुकुल जा जन्मले कुलनाशिनी मी धरणीच्या पोटी जनके केले यज्ञ तयाची काय सांगताही रघुवरा बोलत काना हे लंकेश ज्या शस्त्राने मारविले नाथा घा रावतयाचा काल सत्वरी सीतेचा माथा रामा मागे तरी जाऊ दे अंती
Download from upnafm.com.